खंड चौथा, प्रकरण 47. अशील तुरुंगापासून कसा बचावला. या प्रकरणाच्या वाचकांना पारसी रुस्तमजींचे नाव तर चांगले परिचित आहेत. पारसी रुस्तमजी हे एकाच वेळी माझे अशील व सहकारीही होते, किंवा त्यांच्या संबंधी असेही म्हणता येईल की ते प्रथम सहकारी बनले व नंतर अशील. त्यांचा विश्वास मी येतपर्यंत संपादन केला होता की आपल्या खासगी घरगुती व्यवहारातही ते माझा सल्ला घेत व त्याप्रमाणे वागत. त्यांना दुखणे आले तरीही त्यांना माझ्याच सल्ल्याची जरुरी भासे. आमच्या राहणीमध्ये फारच भिन्नता होती, तरीही ते स्वतःवर माझे उपचार करीत असत. या मित्रावर एकदा मोठी आपत्ती ओढवली. ते माझ्याजवळ स्वतःच्या व्यवहारासंबंधीही पुष्कळ गोष्टी सांगत असत, पण एक गोष्ट त्यांनी माझ्यापासून लपवून ठेवली होती. पारसी रुस्तमजी जकातीची चोरी करीत असत. मुंबई कलकत्त्याहून माल मागवीत, त्या बाबतीत ही चोरी होत असे. सर्व अंमलदारांशी त्यांचे बरे असे, त्यामुळे त्यांच्याविषयी कोणी शंका घेत ना. ते जे आकडे हजर करीत त्यावर जकातीची आकारणी होत असे. असेही काही अंमलदार असावे की जे त्यांच्या चोरीकडे डोळेझाक करीत असते, पण अखाचे वचन ते काय खोटे ठरेल. काचो पारो खावो अन्न, तेऊचे चोरीनु धन. पारसी रुस्तमजीची चोरी पकडली गेली. ते माझ्याकडे धावून आले, डोळ्यांतून अश्रू गळत आहेत. असे पारसी म्हणतात, भाई मी तुम्हाला फसवले आहे, माझे पाप आज उघडकीला आले, मी जकातीची चोरी केली आहे. आता माझ्या नशिबी तुरुंगच लिहिलेला आहे आणि माझी राख रांगोळी होणार. या संकटातून तुम्हीच एक मला बचावू शकाल. मी तुमच्यापासून काही एक लपवीत नसतो, पण व्यापारातील चोरीबाबत तुम्हाला काय सांगायचे. असे म्हणून एवढी चोरी लपविली होती, आता पस्तावतो आहे. मी धीर देऊन म्हटले, माझी रीत तुम्हाला माहीतच आहे, सोडविणे न सोडविणे ईश्वराच्या हाती आहे. गुन्हा कबूल करून सोडविता येईल तरच मी सोडवू शकणार. त्या भल्या पारशाचे तोंड उतरले. पण मी तुमच्यापाशी कबूल केले एवढ्याने भागणार नाही. शेठ रुस्तमजी म्हणाले, गुन्हा तर तुम्ही सरकारचा केला, माझ्यापाशी कबूल करून काय होणार. मी हलक्या आवाजात जबाब दिला, मला शेवटी करायचे आहे तुम्ही सांगाल त्याचप्रमाणे, पण माझे जुने वकील आहेत, त्यांचा सल्ला तरी घ्याल ना, ते माझे मित्रही आहेत. पारसी रुस्तमजी म्हणाले, तपास करता दिसून आले की चोरी दीर्घ काळपर्यंत चालली होती, पकडलेली चोरी थोडीशीच होते. जुन्या वकिलाकडे आम्ही गेलो, त्यांनी खटला तपासला. हा खटला ज्युरीपाशी जाणार, येथील ज्युरर हिंदी माणसाला कसे सोडतात, पण मी आशा मात्र सोडणार नाही. वकील म्हणाले, या वकिलाचा व माझा फारसा परिचय नव्हता. पारसी रुस्तमजींनीच जबाब दिला, मी तुमचे आभार मानतो, पण या खटल्यात मला मिस्टर गांधींच्या सल्ल्याप्रमाणेच चालायचे आहे, ते मला अधिक चांगले ओळखतात, तुम्ही त्यांना योग्य तो सल्ला देत जा. अशा तऱ्हेने हा प्रश्न निकालात काढून आम्ही रुस्तमजी शेठच्या दुकानी गेलो. मी फोड करून सांगितले, माझ्या समजुतीने हा खटला कोर्टात जाण्याच्या लायकीचा नाही. खटला करणे न करणे जकातीच्या अंमलदाराच्या हाती आहे, त्यालाही सरकारच्या मुख्य वकिलाच्या सल्ल्याप्रमाणे चालावे लागणार. मी दोघांनाही भेटायला जाण्यास तयार आहे, पण मला ते ओळखीत नाही. चोरी कबूल तर करावीच लागणार, ते ठरवतील तो दंड आपण कबूल करावा असे मला वाटते. बहुधा ते कबूल होतील, पण नाहीच झाले तर तुरुंगासाठीही तयार राहिले पाहिजे. माझी तर समजूत आहे की लाच तुरुंगात जाण्यात नाही तर चोरी करण्यात आहे. ज्याची लाज वाटायची ती गोष्ट तर होऊनच गेली आहे. तुरुंगात जावे लागले तर ते प्रायश्चित्त घडले असे समजा. खरे प्रायश्चित्त अतप्पर जकातीची चोरी न करण्याची प्रतिज्ञा करणे हेच होय. हे सर्व रुस्तमजी शेठ बरोबर समजू शकले असे मी सांगू शकत नाही. ते धीराचे मनुष्य होते, यावेळी त्यांचा धीर सुटला. त्यांची प्रतिष्ठा जाण्याचा प्रसंग आला होता आणि कदाचित त्यांनी स्वतःच्या कष्टाने प्राप्त केलेली समृद्धी उद्ध्वस्त झाली तर. ते म्हणाले, मी तुम्हाला सांगूनच टाकले आहे की माझे शिर तुमच्या मांडीवर ठेवलेले आहे, तुम्हाला योग्य दिसेल ते करा. मी या खटल्यात विनवण्या करण्याची आपली सर्व शक्ती खर्च केली. मी अधिकाऱ्याला भेटलो, निर्भयपणे चोरी संबंधीची सर्व हकीकत त्यांना सांगितली. हिशेबाच्या सर्व वह्या दाखवतो म्हणून सांगितले आणि पारसी रुस्तमजींना वाटत असलेल्या पश्चात्तापाचीही हकीकत सांगितली. अधिकारी म्हणाला, मला त्या वृद्ध पारशाबद्दल आदर वाटतो. त्याने मूर्खपणा तर केला खराच, पण माझे कर्तव्य काय ते तुम्हाला कळतच आहे. मला तर सरकारी वकील सांगतील तसेच केले पाहिजे. त्यासाठी मन वळवण्याची तुमची सर्व शक्ती तुम्ही त्यांच्यापाशीच वापरली पाहिजे. पारसी रुस्तमजींना कोर्टात खेचण्याबद्दल तुमच्याकडून आग्रह धरला गेला नाही म्हणजे मला पुरे. मी म्हटले, त्या अंमलदारापासून अभयदान मिळवून मी सरकारी वकिलापाशी पत्र व्यवहार चालविला. त्यांना भेटलोही. सत्याबद्दल मला वाटणारी चाड त्यांच्या ध्यानात आली हे मला सांगितले पाहिजे. मी यत्किंचितही आडपडदा ठेवलेला नाही हे मी त्यांच्यापाशी सिद्ध करू शकलो. या अगर दुसऱ्या कोणत्या तरी प्रसंगी त्यांच्याशी संबंध आला असता त्यांनी मला प्रमाणपत्र दिले. एकंदरीत मला दिसते की तुम्ही नकार म्हणून कधी घेणारच नाही. रुस्तुमजींवर खटला झाला नाही. त्यांनी कबूल केलेल्या जकात चोरीच्या दुप्पट रक्कम घेऊन खटला काढून घेण्याचा हुकूम झाला. रुस्तुमजींनी स्वतःच्या जकात चोरीची हकीकत लिहून काढून तसबिरीत बसविली व आपले वारस आणि बरोबरचे व्यापारी यांनी बोध घ्यावा यासाठी ती आपल्या कचेरीत टांगून ठेवली. रुस्तुमजी शेठच्या व्यापारी मित्रांनी मला बजावले. हे खरे वैराग्य नव्हे, स्मशान वैराग्य आहे. यात कितपत तथ्य होते ते मला माहीत नाही. ही गोष्टही मी रुस्तुमजी शेठपाशी बोललो. त्यांचेकडून जबाब मिळाला, भाई तुम्हाला फसवून मी जाणार कुठे.